नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत आज मांडलेलं वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार. यवतमाळचे डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना मानाचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा आज अंतिम फेरीत खेळणार, तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा कांस्य पदकासाठी स्पेनसोबत सामना. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत आज मांडलेलं वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सदनासमोर मांडताना या विधेयकात दडवण्यासारखं काही नसल्याचं सांगत सरकार या प्रस्तावित कायद्याची पूर्ण पडताळणी करण्यास तयार असल्याचं नमूद केलं. मुस्लिम समाजातील वंचित आणि गरीब वर्गाच्या नागरिकांना न्याय मिळवून देणं हाच या विधेयकाचा उद्देश असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाशी संबंधित जवळपास 12,000 प्रकरणं प्रलंबित असून गेल्या वर्षभरातच अतिक्रमणाबाबत 200 अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती रिजिजू यांनी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवत महाराष्ट्र तसंच हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक आणल्याचा आरोप केला. संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत वक्फ मंडळ ही एका कायद्याने स्थापन केलेली संस्था असून तिचा कारभार पारदर्शक करण्यासाठी हे विधेयक सरकारने सादर केल्याचं सांगितलं. तेलगू देशम पक्षाचे जीएम हरीश बालयोगी यांनीही सदर संस्थेचं कामकाज अधिक पारदर्शक व्हावं यासाठी हा कायदा करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. जलजीवन मिशनअंतर्गत देशभरातील 77% अधिक म्हणजेच सुमारे 15 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. दरम्यान शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ केंद्र सरकारतर्फे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या टचिंग द मून व्हाईल टचिंग द लाईव्ज इंडियाज स्पेस सागा या एकदिवसीय कार्यशाळेचं आज नागपूर इथं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT संस्थेद्वारे आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन चांद्रयान 3 प्रकल्प संचालक डॉ पी वीर मुथवेल यांच्या हस्ते झालं. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत चांद्रयान मिशन, अंतराळ तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम या विषयावर चर्चासत्र तसंच विद्यार्थ्यांचा अंतराळ वैज्ञानिकांसोबत संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या 2 हप्त्याची रक्कम 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्तानं नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं जाहीर सभेत ते बोलत होते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना सरकारने आणल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कृषीपूरक साहित्याचं तातडीनं वितरण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात 99% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून DBT पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी कृषीपूरक उपकरणं निविष्ठा यांचं वितरण त्वरित करावं असंही ते म्हणाले. यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना राबवण्यासाठी 24,74,82,000 रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागानं निर्गमित केला आहे. संशोधन क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी यवतमाळच्या मुकुटबन इथले डॉ विवेक पोलशेट्टीवार यांची निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्राचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. पोलशेट्टीवार हे सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पोलशेट्टीवार यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचं उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे. प्रदूषण मुक्तीच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल मानलं जातं. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकाता इथं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। 2000 ते 2011 असे तब्बल 11 वर्ष त्यांनी पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं। सलग 9व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली। आर्थिक विकासाला चालना देताना चलनवाढ निर्धारित उद्दिष्टांशी सुसंगत राहील यावर लक्ष केंद्रित करण्यावर पतधोरण समितीनं भर दिल्याचं त्यांनी सांगितलं।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्णपदकासाठी खेळणार आहे। रात्री 12 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल। हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा आज कांस्य पदकासाठीचा सामना स्पेनसोबत होणार आहे। कुस्तीमध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अमन सहरावत यानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे। उपांत्यपूर्व फेरीत त्याने अल्बानियाच्या झेलिम खान अपकारोवचा 12-0 असा पराभव केला। हा सामना आज रात्री 10:15 होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मराठवाड्यात आतापर्यंत 26,24,461 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 24,395 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। एकूण पात्र लाभार्थी महिलांचं प्रमाण 94% असल्याचं गावडे यांनी सांगितलं। 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवल्या जात असलेल्या हर घर तिरंगा अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला। सर्व तालुके आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम नाविन्यपूर्ण संकल्पनांसह राबवावं त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी राष्ट्रध्वजाची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवावी राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवला जाईल याची खबरदारी सर्वांनी घ्यावी आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। या अभियानात तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम उद्यापासून राबवण्यात येणार आहेत। बीड जिल्ह्यातही उद्या सकाळी 10:30 तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे। नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे। इच्छुक लाभार्थ्यांनी लातूरच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केलं आहे। बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांनी केलं आहे। महाराष्ट्रातून बांगलादेशमध्ये व्यापार शिक्षण आदी कारणानं गेलेल्या नागरिकांसाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे। बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरु होईल। बांगलादेशमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नाशिक सोलापूर आणि पुणे इथून सर्वाधिक कांदा निर्यात होतो परंतु राजकीय अस्थिरतेमुळे कांदा व्यापारी सावध भूमिका घेत असून परिस्थिती सुधारल्यानंतरच निर्यातीचा निर्णय घेतला जाईल असं फलोत्पादन निर्यातदार संघटनेनं स्पष्ट केलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभेत आज मांडलेलं वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार। यवतमाळचे डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना मानाचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा आज अंतिम फेरीत खेळणार तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा कांस्य पदकासाठी स्पेनसोबत सामना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।